सत्संगात असताना मिलिंदजी माणसाच्या आयुष्यातील कार्यशीलतेबाबत सांगताना म्हणाले, वर्षानुवर्ष अशा काही गोष्टी रुजल्या गेल्या की बऱ्याचदा लोकांना अध्यात्म म्हणजे निष्क्रिय माणसांचा खेळ वाटतोय. काहीही करायचं नाही, कर्मबिर्म सब झूठ, प्रयत्न कशाला, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणून फक्त पडून राहायचं, उगाच चेहरा लांब करून राहायचं, उदास वाणा म्हणजे काही अध्यात्म नव्हे तर त्याच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळच ठरेल. निष्क्रियता, निव्वळ आळशीपणा, अहंकाराला मारा म्हणजे काही जिद्द हरवून बसा असं नव्हे. जिद्द जिगर संपली की मनुष्य संपलाच, आणि संपणं हा काही जीवनाचा धर्म नाही. जीवन सतत उन्नत होत जातं, ते प्रवाही आहे, बदलत आहे आणि चैतन्यदायी आहे. अध्यात्म ही काही कोणा एकाची मक्तेदारी नाही, ती काही कोणाड्यात बसून समाजापासून तोडून लांब राहून आपल्या सोयीप्रमाणे कधीतरी करायची गोष्टही नाही. अध्यात्म आणि व्यवहार वेगवेगळा असाही तो करता येणार नाही. अष्टोप्रहर प्रत्येक ठिकाणी आपल्या श्वासाबरोबर किंबहुना जगण्याची गोष्ट म्हणजे अध्यात्म. मनुष्य जन्म आलाय म्हणजे तो कर्म करण्यासाठीच, फक्त ते कर्म करताना त्यात डोकावणारा मीपणा म्हणजेच अहंकार बाजूला काढता आला म्हणजे ते निखळ होईल आणि कर्तव्य ठरेल. परिणामांची अपेक्षा न करता ते व्यवस्थित काटेकोर चोखपणानं करणं, ते अलिप्त वृत्तीनं करणं, हे अध्यात्मी माणसाला नीटपणे कळतं. व्यवहार, शास्त्र, अध्यात्म असे वेगवेगळे कप्पे करून ते बाजूला काढता येणार नाही, तर त्याची अचूक सांगड घातली गेली पाहिजे. पारमार्थिक माणूस हा मोठमोठी कार्य लिलया आणि यशस्वीरित्या करतो. त्या कार्यात त्याची बुद्धी, चिकित्सा, कष्ट, मेहनत आणि जबरदस्त जिगर एकवटलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काम मला त्या ईश्वरानं करायला सांगितलंय, मी फक्त करता असून तोच करविता आहे, या भावानं त्या कार्यात कुठलाही अहंकाराचा वारा तिथे लागत नाही आणि म्हणूनच ते विशेष रूपानं होतं आणि जगात आदर्श ठरतं. नदीच्या प्रवाहासारखं सतत वाहत असलं पाहिजे म्हणजे त्यात कचरा घाण गढूळता येणार नाही, निचरा होऊन स्वच्छ सुंदर शुद्ध जीवन होईल. नाहीतर एकाच जागी तुम्ही थांबलात ना की डबकं होईल, डबक्यातलं जीवन कुजतं नाचतं. ते चांगलं ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, त्याचा मेंटेनन्स वेळच्या वेळेवर ठेवावा लागतो. तसंच माणसाचा आहे, तो निरुपयोगी कुछ कामी होऊ नये म्हणून त्यांना अखंड कार्यरत राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपली आळशी वृत्ती झटकून टाकली पाहिजे. आळसातूनच अहंकार फोपावणार आहे हे पुरतं लक्षात ठेवा. अहंकारातून उन्मत्तपणा येतो आणि उन्मत्तपणा हा सर्व नाशाकडेच घेऊन जातो. पण आपण इथे आलोय ते काही नाशासाठी नाही आणि मुळीच नाही, जे शाश्वत चिरंतन आहे ते मिळवण्यासाठी. त्या अंतिम सत्याप्रत पोचताना जीवन सुंदरम शिवम करण्यासाठी इथे आलोय, अर्थात त्या वाटचालीसाठी अविश्रांत मेहनतीची, जिद्दीची, थोड्याफार अहंकाराची सुद्धा गरज आहे. आता पुढे गेल्यावर अहंकार सोडून द्यायचा आहे, त्याचा अस्त्र म्हणून वापर करायचा आहे. अहंकार सोडायचा पण जिद्द नाही सोडायची. काहीही न करणारी निष्क्रिय माणसं मला बिलकुल आवडत नाहीत. चांगलं वाईट, भलं बुरं, योग्य अयोग्य हे नंतर बघूयात, आधी कृतिशीलता महत्वाची आहे. ते चूक की बरोबर हे काळ ठरवणार आहे. आर नाही तो पार अशा वृत्तीची माणसं मला आवडतात, त्यांच्यात धाडस असतं. काकू करण्याची, लटपटण्याची अस्थिर वृत्ती नसते त्यांच्या, धरसड कोणा उपयोगाचा नाही. आर नाही तो पार अशालाच देव मदत करतो. ना इकडे ना तिकडे असा माणूस मध्येच लटकत राहतो, कोण सोडवणार त्याला, कारण तो तिथून हलणारच नाही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी. स्वतःला बदला, अंतर्मुख व्हायला लागा. तुम्ही काय करता आणि काय करत नाही हे इतरांपेक्षा तुम्हालाच जास्त माहीत आहे. फक्त डोळे झाक करू नका, प्रामाणिक राहिलात ना तर लवकर सुधारणा होईल. घाबरू नका, इथे कुणीही सद्गुणाचा पुतळा नसतो, परिपूर्ण नसतो, आपण तो व्हायचा प्रयत्न मात्र सोडता कामा नये. तुमचा स्वभाव, तुमची वृत्ती, तुमचा पिंड याचा आधी तपास करा म्हणजे त्याप्रमाणे कार्य करता येईल. आपल्या आवडीचं निसर्गतः गती असलेलं कार्य करणं तुम्हाला जास्ती आनंददायी ठरेल. इतरांकडे पाहून कार्याचा डोलारा उभारायला जाल तर तो कोसळेल. प्रत्येकाची अनुभूती वेगवेगळी आहे. अंतिमतः ती एकाच शक्तीची ईश्वराची असली तरी तिचा आविष्कार तिचं प्रकटीकरण नानाविध रूपाचं आहे. प्रत्येकाला आत्मा दिलाय, स्वतःची आत्मानुभूती स्वतःच घ्यायची आणि मग परमात्म्यात सामावून जायचं आहे. नाहीतर एकाच ठिकाणी सगळ्यांचा एकच आत्मा ठेवला असता आणि सांगितलं असतं लावा हात आणि घ्या अनुभव, एकदम सोपं काम नाही का? तर तसं ते ठेवलेलं नाही, कारण प्रत्येकाला प्रयत्नपूर्वक कार्य करीत तिथं पोहोचायचं आहे. अर्थात इतरांना न दुखावता, हानी न पोहोचवता. हो, नाहीतर धर्माच्या नावानं कल्याण कमी आणि युद्धच जास्त झाले तिथे. खरा अध्यात्मी माणूस कधीही कुठंही एवढं सुद्धा कुणाचंही नुकसान करत नाही, स्वतःपेक्षाही जास्त जपतो तो इतरांना. रस्त्यात दगडधोंडा आलाय तर हुशार माणूस तो स्वतःला लागणार नाही याची काळजी घेत तो टाळून रस्ता पार करील, तर अध्यात्मवृत्तीचा माणूस म्हणेल अरे अरे हा दगड दुसऱ्या कोणाला लागेल, याला दूर केलं पाहिजे बरं का. आता त्या दगडावर आपटून कोणी पडलास तर त्यावर हसत मजा बघणारेही असतातच की दुनियेत. पण आपण काय व्हायचं ते तुम्हीच ठरवा. स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याचा, तो योग्य अयोग्य ठरवण्याचा अभ्यास करायला हवा. अभ्यास नको वाटतो कारण तो कष्ट साध्य आहे. कष्ट करण्याची तयारी सहसा कोणाचीच नसते. ऐकलं पाहिजे पण लक्षात ठेवा, इथे तुम्हाला स्वतःलाच राबलं पाहिजे, मार्गावर चाललं पाहिजे. गुरु मार्गदर्शन जरूर करेल पण उचलून नेणार नाही तुम्हाला. ते कधीच कुणालाही आळशी करणार नाही, कारण आळसानं तुमचा अहंकार अजूनच वाढेल. अहंकारानं गती अवरुद्ध होणार आहे. अभ्यासासाठी स्थिरता महत्त्वाची, त्यासाठी बैठक पाहिजे, बैठकीसाठी सवय पाहिजे आणि सवयीसाठी नियम, कडक नियम असायला हवा. आता नियम म्हणजे तो प्राणपणानं पाळलाच पाहिजे असं हे चक्र आहे आणि या चक्रातून गेल्याशिवाय कुणालाही गती नाही. म्हणून आधी एक साधा सोपा तुम्हाला पेलेला असा नियम करा, तो अचूक पाळा. हळूहळू सराव झाला की त्याचा अभ्यास होईल, तो अंगवळणी पडला की तो सहज होईल, त्यातल्या आनंदाची परिपूर्ततेची प्रचिती येईल आणि मग तुम्ही थांबणार नाही. ही अगदी लॉंग प्रोसेस आहे पण सुरू तर करा आधी. ऑल द बेस्ट.